चीनीमंडी.com पॉडकास्ट। साखर कारखान्याचा गाळप हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार। डॉक्टर बनवारी। सहकार मंत्री डॉक्टर बनवारी लाल यांनी शहाबाद सहकारी साखर कारखान्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकरी आणि कारखाना अधिकाऱ्यांशी चर्चा केली। ते म्हणाले, प्रदेशातील सर्व साखर कारखान्यांचा नवा गाळप हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर आपला ऊस कारखान्यात घालवण्याबरोबरच कारखान्यामध्येही अतिरिक्त पैसा मिळेल। त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना साखर कारखान्याच्या यशासाठी सातत्याने सक्रिय राहण्याचा सल्ला दिला। कारखान्यातील साधने दुरुस्त करण्यासाठी आधुनिक यंत्र लावण्याबाबतही त्यांनी सांगितले। राज्यमंत्र्यांनी बैठकीत सर्वात प्रथम शेतकऱ्यांची ओळख करून घेतली आणि कारखान्याच्या प्रगतीसाठी त्यांच्याकडून सूचनाही मागितल्या। हरियाणा शुगर फेडरेशनचे MD कॅप्टन शक्ती सिंग म्हणाले, COVID-19 पाहता राज्यमंत्री शहाबादमध्ये येण्याच्या कार्यक्रमाला स्थगित करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक बोलावण्यात आली। ते म्हणाले, कोरोनापासून बचावासाठी सरकार आणि आरोग्य विभागाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। गाव टोडी येथील शेतकरी राकेश सिंग यांनी सुरतपूर येथील शेतकरी सुरेंद्र सैनी म्हणाले, कारखान्यांमध्ये साखरेसह गुळ आणि साखरही बनवली जावी, ज्यामुळे कारखान्याला अधिक फायदा होईल आणि शेतकऱ्यांनाही सुविधा मिळतील। छपरा येथील शेतकरी निरंजन सिंग आणि रायपूर येथील शेतकरी नंबरदार रघुबीर म्हणाले की कारखान्याने 4 फुटाच्या अंतरावर ऊस लावण्याची योजना बनवली आहे। यासाठी आधुनिक यंत्र उपलब्ध केले जाईल आणि प्रत्येक गावात जागरूकता शिबिर घेतले जातील। राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या या सूचना पाळण्याचे आदेश दिले। साखर कारखान्याचे MD डॉक्टर किरण सिंग यांनी साखर कारखान्याच्या हालचालीबाबत विस्तृत विवेचन केले। ते म्हणाले, कारखान्यामध्ये इथेनॉल प्लांट कार्य प्रगतीपथावर आहे। शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत, ते त्यांचा लाभ सुद्धा घेत आहेत। यावेळी कारखान्याचे चीफ इंजिनियर सुभाष उपाध्याय, मुख्य लेखाधिकारी दीपक खाटोर, DK गोयल, केन मॅनेजर जसविंदर सिंग ढिसिसा, कार्यालय अधीक्षक रामपाल, ऊस सल्लागार रोशन लाल आदल आदी उपस्थित होते।